संयुक्त महाराष्ट्रासाठी रणशिंगा फुंकून सत्ताधाऱ्यांना शिवसेनेची जबरदस्त ताकद आणि झटका दाखवून दिला. मुंबई नगरी गिरण्याचा आगार कामाचा भार परी नव्हता त्याला आधार सरकार धनिक मुजर कुणी नव्हता तारण हार तारण हार निरहारी
तारण हार निरहारी तारण हार निरहारी
बाळासाहेब धावले तत्पर बाळासाहेब धावले तत्पर लावून चोर घावला सूर केला सेनेचा मोठा प्रहार
केला सेनेचा मोठा प्रहार
गरिबांच्या हिताला जपण्यासाठी कामगार सेना पर्यायाने भांडवलदारांना तसेच कारखानदारांना अमाप लूट करणाऱ्या सत्ता पिपासूंना चांगलाच धाक दाखविला. अनेक कामगार सेना या शिवसेनेच्या अंगीभूत शाखा म्हणून काम करू लागल्या. हळूहळू शिवसेनेची शक्ती वाढू लागली. प्रत्येक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. छत्रपतीच्या या महाराष्ट्रामध्ये शिवसेना या नावानं वारंवार छत्रपतीच्या आठवणी ताज्या होतात. त्या केवळ बाळासाहेबांमुळंच शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला पवित्र क्षेत्राला शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचाराचा किडा लागला भ्रष्टाचाराचा किडा लागला पाहून अशा कृत्याला मनामध्ये विचार आला विचार आला दिरहाजी
विचार आला दिरहाजी विचार आला दिरहाजी
शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी आणि चांगला उत्तम नागरिक निर्माण व्हावा या अनुषंगाने बुद्धिजीवी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी विद्यार्थी सेना स्थापन करून शिवसेनेचा जिवाळ्याचा घटक बनविला.